ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची आखाती देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा. दुबईहून 149 प्रवासी घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं तर चेन्नई विमानतळावर 217 प्रवाशांचं आगमन. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. होळी आणि धुलीवंदनाच्या सणाचा सर्वत्र उत्साह. आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ. पश्चिम आशियात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सौदी अरेबियावरच्या हल्ल्यांचा मोदींनी निषेध केला. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनःप्रस्थापित करणं अत्यंत महत्वाचं आहे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या कठीण काळात भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी सलमान यांचे आभार मानले. बहरीनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्याशीही प्रधानमंत्री मोदींनी दूरध्वनीवरून संवाद साधला. देशातील भारतीय समुदायाला दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल त्यांनी बहरीनच्या राजांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशीही मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि या भागातल्या घडामोडींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा काल रात्रीपासून अंशतः पुन्हा सुरू झाली असून त्यामुळे तिथं अडकलेल्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुबई आणि अबुधाबीपासून दिल्ली मुंबई आणि बेंगळुरूकडे काही प्रमाणात विमानसेवा सुरू करण्यात आली. दुबईत अडकलेल्या 149 प्रवाशांना घेऊन आलेलं एअर इंडियाचं विमान आज सकाळी 10:58 दिल्ली विमानतळावर उतरलं तर एमिरेट्स कंपनीचं विमान 217 प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलं. दरम्यान संबंधित विमान कंपनीकडून विमान उड्डाणाबाबतची निश्चित माहिती मिळाल्याशिवाय प्रवाशांनी विमानतळावर जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतातल्या विविध विमानतळावरून आखाती देशांकडे जाणारी अनेक उड्डाणं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं स्थगित केली आहेत. आज दिवसभरातली 357 उड्डाणं रद्द झाली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली आहे. फुजरोह विमानतळावरून आज दुपारी 3:30 आणि 4:30 ही विमानं मुंबईच्या दिशेनं उड्डाण करतील असं उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसंच मध्यपूर्वेत अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी राज्य सरकारनं 9715-03-65-4357 हा आपत्कालीन व्हॉट्सअप मदत क्रमांक जारी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज व्हाईट हाऊसमध्ये जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांची भेट घेणार आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या भेटीत आपण ट्रम्प यांच्याशी पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी बोलणार असल्याचं मर्ज यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशिया प्रदेशातल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येत्या 5 आणि 6 रोजी होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या नव्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. येत्या गुरुवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन 7 तारखेपासून नियोजित असलेल्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल असंही मंडळानं कळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यूट्यूबवर 3 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला असून ते यूट्यूबवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते बनले आहेत. ही संख्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेनं 7 जास्त आहे. ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेअर बोल्सोनारो 60 लाख सबस्क्रायबर्ससह 2 क्रमांकावर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती या विषयावर ते दूरस्थ पद्धतीनं बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे असं मोदी म्हणाले. अधिक उत्पादन करणं, अधिक निर्यात करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. भारतानं अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केल्यामुळे संधीची दारं उघडली गेल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
आज जब भारत अपनी मजबूत इकॉनॉमी से पूरे विश्व की उम्मीद बना हुआ है, आज जब ग्लोबल सप्लाई चेन रीशेप हो रही है, तब अर्थव्यवस्था की तेज प्रगति विकसित भारत का भी बहुत बड़ा आधार है. हमारी दिशा स्पष्ट है, हमारा संकल्प स्पष्ट है. बिल्ड मोर, प्रोड्यूस मोर, कनेक्ट मोर और अब जरूरत है एक्सपोर्ट मोर.
गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवीत असं ते म्हणाले. बदल घडवून आणण्यासाठी वित्तीय संस्था, उद्योग आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. जगाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना येणाऱ्या काळात उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल असं प्रधानमंत्री म्हणाले. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या ग्रहाचे रक्षण करणाऱ्या वन्यजीव आणि वनस्पतींच्या असाधारण विविधतेचं स्मरण हा दिवस करून देतो असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. पृथ्वी समृद्ध करणाऱ्या तसंच परिसंस्थेचं जतन करणारी असामान्य विविधता साजरी करण्याचा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताची कालातीत नीतिमूल्य निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याचे धडे देते. भावी पिढ्यांसाठी वन्यजीवांचं जतन आणि संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचा संकल्प आजच्या दिवसानं दृढ होतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तर जागतिक वन्यजीव दिवस हा पृथ्वीची असामान्य जैवविविधता साजरी करण्याचा दिवस आहे असं पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालयाची सेवा संकल्प बैठक नवी दिल्ली इथं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरावाचं वाचन करून त्यातल्या मार्गदर्शक तत्वांप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. देशभरात आज सर्वत्र रंगांची उधळण करून धुळवडीचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. देशाच्या उत्तर भागात वृंदावन, मथुरा इथं कृष्ण मंदिरांमध्ये धुळवडीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पश्चिम बंगालमध्येही नवद्वीप, मायापूर, शांतीपूर या जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्णाचा डोल उत्सव साजरा केला जात आहे. होळीच्या सणानिमित्त देशभरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. होळीच्या नावाखाली दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन आघात 4.0 राबवण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस सहआयुक्त संजय कुमार जैन यांनी दिली आहे. या कारवाईत 4,000 जणांना अटक करण्यात आली असून 975 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याशिवाय अनेक शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक ATS राज्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुंबईत कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी भागात ही कारवाई करण्यात आली. ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताच्या 12 खेळाडूंचा संघ स्पर्धेत उतरला आहे. पुरुष एकेरीत भारताचा अग्रगण्य खेळाडू लक्ष्य सेनचा सामना पहिल्याच फेरीत चीनच्या शी यू ची याच्याशी होणार आहे. महिला एकेरीत मालविका बनसोड हिच्यासमोर चीनच्या चेन युफी हिचं आव्हान असेल, तर उन्नती हुड्डा हिचा सामना थायलंडच्या पोन पावे चोचू वोंग हिच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उद्या मलेशियाच्या जोडीविरुद्ध खेळेल. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती हवाई क्षेत्र बंद झाल्यानं ऑलिम्पिक पदकविजेती PV सिंधू दुबईमध्ये अडकली होती, त्यामुळे ती या स्पर्धेत खेळू शकणार नाही. दरम्यान PV सिंधू मायदेशी सुखरूप परतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची आखाती देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा. दुबईहून 149 प्रवासी घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं, तर चेन्नई विमानतळावर 217 प्रवाशांचं आगमन. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. होळी आणि धुलिवंदनाच्या सणाचा सर्वत्र उत्साह आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.